श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्याय झाले कथन, कैसे साई हिंदू मायवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निज स्थान बाबांचे, कैसे बाबा आरंभी पोर, पुढे जाहले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची, कैसा काले करून पुढा, त्याची जागेवर जाहला वाडा, धोती पोती खंडयोग गाढा, वर्णिला निधडा बाबांचा, जिजवूनिया निज काय, बाबांनी साहिले कैसे अपाय, भक्त कैवारी साई राय, वर्णू मी काय तया ते, आता ऐका नरजन्माचे महिमान, साईच्या भैक्ष वृत्तीचे वर्णन, बायजाबाईचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक, तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती, कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रति समर्थ, प्रत्यही उदय प्रत्यही अस्त, वर्षानुवर्षे जाहली फस्त, अर्धा जन्म निद्रितावस्त, उरलाही स्वस्थ भोगवेना, बाळपणी क्रीडा सक्त, तरुणपणी तरुणी रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त व्याधींनी, जन्मासी येऊनी पुष्ट होणे, श्वासोच्छवास करीत राहणे, दीर्घायुष्यवरी वाचणे, हे काय केणे या जन्मी, परमात्म प्राप्ती हे चिसाची, इति कर्तव्यता नर जन्माची, नातरी श्वान सुकराधिकांची, जीविकाची काय कुणी, श्वानेही आपुली पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करिती, तेथे नर देहाचीच काय महती, साम्य स्थिती उभयता जई, पिंड पोषण आणि मैथुन, हेची जरी नर देहाचे साधन, हेची जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नर जन्म निरर्थक, आहार निद्रादी चतुष्टय, यातची होता आयुष्य क्षय, मग श्वाना मानवा भेद काय, करा निर्णय विवेक, ग्राही करी श्वासोच्छ्वासता शरीर पुष्टता श्वानाही मनुष्य प्राणी मुक्त आहे तो निर्भय तो स्वतंत्र पाहे तो शाश्वत ही जाणीवर आहे सफलता आहे जन्माची आला कोठुनी आहे कोण नरजन्माचे काय कारण येतील बीज जाणे तो प्रवीण त्या विण क्षीण मग सारा जैसी नंदा दीपाची ज्योती एकची दिसे आदि अंती परी वेगळी क्षणा क्षणा प्रति तैशीच स्थिती देहाची बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था या तो प्रकट जना समस्ता परी येती जाती स्वभावता कोणा न कळता कदाही दिसे परिमित तरी एकची भासे तैसाची देह जो या क्षणी असे क्षणांती नसे पूर्वील देह मळ मूत्रांची न्हाणी श्लेष्म पूय लाळींची घाणी मरण ठेविले क्षणोक्षणी कुलक्षणी अश्वत्थ आणि क्षणभंगुर ते हे शरीर मानवी मांस शोणित स्नायूंचा गाडा तो हा अस्थि चर्मांचा सांगडा मूत्रपुरीष दुर्गंधी चाराडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मांस रुधिर स्नायू मेद मज्जा अस्थिवायू अमंगल अंगे उपस्थ पायू ते अल्पायू हे काया ऐसा अमंगल आणि नश्वर नरदेह जरी क्षणभंगुर तरी मंगल धाम श्री परमे हाती येणार येणेची सदैव लागले जन्म मरण कल्पनेचे भयदारुण नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवस राती किती जाती मार्कंडेयाच्या आयुष्ये जन्मती तयाही कालगती चुकेना ऐशी क्षण भंगुर नर देही पुण्य श्लोक कथा वार्ताही गेला काळची पडे संग्रही तत्विरहित तो व्यर्थ हीच जन्मा आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवा व्यतिरिक्त कोणाही परियावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेणे हे वैभव साधावे दारासुत वैभव वित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतुके ही प्राप्त तरी तो अतृप्त मानसी वदे श्रुतिमाय अतिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जनन ही जीवा तैसेच अतर्क्य ईश्वरी विंदान अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान अंश मात्रे लादे जरी कवण एक तो धन्य नर देह परम भाग्ये हा नर जन्म महत् पुण्ये ब्राह्मण वर्ण ईश कृपे साईचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहे जरी नाना योनी मानवची श्रेष्ठ सर्वांधुनी आलोकोठुनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच इतर
चिंतन आणि मदवलोकन
संपादन हेच जीवन साफल्य तत्वतेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्म ज्ञान तेची परमात्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगमजे जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निज भोग्य भक्त सभाग्य ते जाणा स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या वीण स्वये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञाना
सड़ता गुरु पाई
ऐशिया नर देहाची सद्गती गुरुविना न कळे कवण्या प्रती गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जड जीव मंत्र तीर्थ देवद्विज ज्योतिर्वेद आणि भेषज तैसेची सातवे गुरु राज भावना काज या अवघिया जयांच्या ठाई जैशी भावना सिद्धी ही तैशीच त्या प्रमाणा वेग जैसा अधिक उणा सिद्धी ही जाणा तैशीच बद्धास करीते मुमुक्षु संत मुमुक्षु
लाल सा कोटूनी पाही सदा बाबानी म्हणावे। खुशाल चंदांवर
या प्रतिजात बाबा ग्रामस्थलो बाबस गावा से वेशीवर भेटत लोटांगणी येत प्रेमान मग तेथुनी गावा आत बाबास समारंभे नेत अति प्रेमे वाजत गाजत आनंद भरित मानसे खुशाल चंद बाबा समग जात घेऊनी तेथे अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवीत मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवुनी कथिती उभयता परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णी परिवार परतती एकीकडे हे राहते गाव दुसरीकडे ते निमगाव या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा जरिया मध्य बिंदू पासून या दोन गावा बाहेर प्रयाण स्थूळ देहे केले ना निर्वाण तरी तया जाण सर्वत्र नाही तर कोठे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन तरी त्या रथाचे गमनागमन वेळ प्रमाण त्या ठावे
दर्शन तैसेची मधुकरी वृत्तीचे धा
करितो आग्रहे क्षण क्षणा कराया साई चरित्र श्रवणा निज कल्याणा कारणे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थावतरणम नाम अष्टमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।